नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला आज प्रारंभ झाला. 150 वर्षांपूर्वी बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन केलं. वंदे मातरम हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे, एक स्वप्न आणि एक संकल्प आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी या कार्यक्रमात एका विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित केलं. तसंच वंदे मातरम 150.in हे विशेष पोर्टलही सुरू केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या महाराष्ट्रातल्या 3 खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना प्रत्येकी 2.25 कोटी रुपये तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना 22.5 लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. या संघाच्या सहाय्यक कर्मचारी वर्गालाही 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, उडिया आणि गुजराती भाषांमध्ये गाणी गायली आहेत. उलझन, संकोच, हेराफेरी, अपनापन, खानदान, धर्मकाटा अशा विविध हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.